मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपां त्वमहं वन्दे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गतद्ब्रह्मोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत् ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपस्वामीस्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् స్వామీ మాధవనాథ వల్లభమథో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమభక్త సుశాంతదాంత సుహృదం ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిత్వ పూర్ణ సతతం తురియత్వమాసాదితం వందే ద్వాం మకరందనాథయతినం రక్షస్వ దీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. సభ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
पार्था जागणे तरी बुडे, तरी स्वप्नाचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगडे निहाळणे जे. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. सर्वा कळी सांडिले जैसे चंद्रपण उरले अवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. पै सर्वोपाधी विनाशे हे जीव दशा जेथ पैसे, फळ पाकात जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित. थोकोनी ठाके जेथ तयाते अव्यक्त बोलती गा, घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती, येर स्वप्न हन जागृती फळ भावो तयाचा. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला आलेलं होत. दोन प्रकारचे पुरुष, एक क्षर पुरुष आणि एक अक्षर पुरुष आहेत. क्षर सर्वाणी भूतानी, क्षर पुरुष म्हणजे सर्व भूत मात्र. कूटस्थम अक्षर उच्चते, आणि जो कुटस्थ आहे त्याच्या आत गुप्त असणारा, कुटस्थ म्हणजे न समजणारा, गुप्त असणारा, न दिसणारा, अप्रगट, त्याला अक्षर असं म्हणतात. याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण आपण पाहत होतो. सर्व सृष्टी हे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष यांनीच बनलेली आहे. क्षर पुरुष म्हणजे पंचभौतिक देह, आणि अक्षर पुरुष म्हणजे त्याच्या आत असणारा जीवभाव, त्याला अक्षर पुरुष असं नाव दिलेलं आहे. आणि या क्षर आणि अक्षर पुरुषाच्या दुहेरी मसाल्यानी हा सगळा विश्व पदार्थ तयार झाला. मला असं वाटतं की जवळपास आपण किती एक महिन्यांनी इथं प्रवचनाला येत असल्यामुळं मलाही तुम्हाला सगळं आठवतंय ना, असं पाहावं असं वाटतं. आणि तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यांवरून यांनी परत थोडस काहीतरी सांगावं असं वाटतंय असं जाणवतं. मध्यंतरी आपला मोठा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमानंतर प्रदीर्घ सुट्टी झाली. जवळपास 12 दिवसांची सुट्टी आपल्या केंद्राला झाली. रविवारी कार्यक्रम झाला आणि आज बुधवारी आपलं केंद्र सुरू होत आहे. या 12 दिवसांमध्ये खरं म्हणजे ही नकोशी वाटणारी सुट्टी, पण तेव्हापासून कार्यकर्ते खूप दमलेले असतात, वर्षभर कार्यक्रम चाललेले असतात. अशा भावांनी स्वामीजींनी ही सुट्टी द्यायला सुरुवात केली आणि ती नंतरच्या काळात देखील मंडळांनी तशीच चालू ठेवली. त्याची काही प्रमाणात आवश्यकता असते अशा करता की जसं रोज जेवलं तरी देखील लंघनानी मग दुसऱ्या दिवशी अजून कडकडून भूक लागावी. तसं काही एक लंघन जर झालं तर आपण काय ऐकतो, काय महत्वाचं आहे हे जास्त आपल्याला समजतं. तरी देखील इथल्या श्रोत्यांची अशा प्रकारची परीक्षा घेण्याचं काही कारण नाही की त्यांना कुठेतरी स्टार्वेशन करावं आणि म्हणजे त्यांची भूक वाढेल अशीही आवश्यकता नाहीये. हा जो काळ आहे हा काळ, त्यामुळं आपण जे वर्षभर ऐकलेलं असतं त्याचं परिशीलन करण्याचा, तसंच कधी कधी ऐकणं या चक्रामध्ये आपण असतो आणि आपण काय मिळवलं त्याच्यापासून हे समजून घेण्याचं राहून जातं. समर्थ असं म्हणतात की घासा मागोनी घास घेतला, अवकाश नाही चावा याला, अवघा बोकाळणा भरिला पुढे काहीच. तशा प्रकारे श्रवणाचं देखील कदाचित होऊ शकेल. म्हणून ही सुट्टी आहे. तरी देखील सुट्टी ही प्रासंगिक आणि नित्यक्रम हा असायलाच हवा. समर्थ म्हणतात की कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, तैसे श्रवण मनन, हे करतच जायला पाहिजे. अशा कारणामुळं खरं म्हणजे स्वामीजींनी निर्माण केलेलं हे जे कार्य आहे ज्ञानेश्वरी निरूपण आणि त्याच्यातून झालेला कार्य विस्तार हा केवळ श्रवणावर आधारित असा झाला. या निमित्ताने मला दरवर्षी फेब्रुवारीत आपण उत्सव घ्यायला सुरुवात केल्यापासून आठवण होते ते म्हणजे आमच्या जुन्या घरी 84 साली 2 फेब्रुवारीला मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. पण ती 2 फेब्रुवारी 84 नव्हती, तर आधी थोडस आम्ही विनोबांचं गीता प्रवचने, गीताई चिंतनिका असं वाचत असू आणि माझी कल्पना अशी की 86 सालापासून मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. 2 वर्ष तशी झाल्यानंतर या उपक्रमाला देखील आता किती 28 वर्ष पूर्ण झाली. 28 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगतोय. तीच ज्ञानेश्वरी सलगतेनी 15व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. ही ज्ञानेश्वरी जी घरामध्ये चालत असे ती, आमचं घर पुरेन असं झालं म्हणून शेजारी बजाजांचा ब्लॉक होता तर तिथं लोक बसायला लागले, जिन्यात बसायला लागले, गॅलरीत बसायला लागले. असं झाल्यामुळं सरांच्या इथं राहळकर राम मंदिरामध्ये ते प्रवचन आपण हलवलं. प्रवचन तिथं गेल्यावर तर अजून गर्दीचं प्रमाण वाढलं. काही काळ मध्ये पुणे विद्यार्थी गृहामध्ये ते प्रवचन होत असे आणि परत रिनिवेट केलेल्या राहळकर राम मंदिरामध्ये ते प्रवचन आलं. 1 वर्षा 2 वर्षांपूर्वी हे गणेशपुरम झालं आणि हे मध्यवर्ती देखील आहे. पार्किंगचा जो प्रश्न हल्ली शहरामध्ये आहे त्यामुळं केवळ आपण इथं हे प्रवचन घ्यायला सुरुवात केली. अशा या उपक्रमाचं देखील मला निश्चित स्मरण या निमित्ताने होतं. मला असं वाटतं की 27-28 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली जाणं ही देखील खरंच माझ्यावर कृपा भगवंताची आहे, स्वामीजींची आहे, असा भाव मला खरंच निर्माण होतो. यावरून असं समजलं की 40 वर्ष ज्ञानेश्वरी स्वामीजींनी सांगितली ते किती कठीण होतं. एका आठवड्यातल्या 7 दिवसांपैकी 1 दिवस आणि त्याच्यातलाही 1 तास असं म्हटलं तरी देखील सत्व परीक्षा पाहण्याची असे अनेक प्रसंग आले. जवळच्यांची लग्न, समारंभ, कार्यक्रम, घरातल्या अडचणी, आजारपण, मृत्यू, जन्म, या सगळ्या गोष्टी घडत असताना घरामध्ये नियम चालू ठेवणं हे किती कठीण आहे. कधी कधी तर अगदी परीक्षा कोणीतरी पाहावं अशा प्रकारच्या गोष्टींना तोंड द्यायला लागलं. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 96 साली त्यालाही आता किती 18 किती वर्ष झाली 18 वर्ष झाली त्यामुळे त्यांनी 39 वर्ष सांगितलेली ज्ञानेश्वरी तर कशा प्रकारे 57वा वर्धापन दिन आपण केला माधवनाथ बौद्ध प्रसारक मंडळाचा 35वा वर्धापन दिन उत्सव आपण केला आणि माझ्या मनामध्ये न कळत असं असतं की हाच माझ्या घरी चालणारं जे केंद्र होतं ते ज्ञानेश्वरी उपासना केंद्र असं तेव्हा नाव होतं त्या केंद्राचा देखील हा 28वा वर्धापन दिन उत्सव झाला काही काळ मध्ये या केंद्राचे स्वतंत्र वर्धापन दिन उत्सव असे साजरे झाले देखील कार्याला देखील एक देह असतो आणि कार्याला देखील एक अंतरंग असतं कार्याचं जे अंतरंग असतं ते कार्यामध्ये समाविष्ट झालेल्या मंडळींच्या विवेकावर अवलंबून असतं कार्याचा जो देह असतो तर ते त्याचं बाह्य प्रगटीकरण असतं आणि परवासारखा जो उत्सव होता त्या उत्सवामध्ये किती मंडळी आली असतील मला असं वाटतं हजार मंडळी आली इवलेसे रोप लाविएले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते का म्हणतात दोघांमध्ये सुरू झालेलं स्वामीजी तथाकथित परमार्थी नव्हते तथाकथित म्हणजे ह भ प परमार्थी असे स्वामीजी नव्हते प्रवचनकार नव्हते अगदी डिसेंट अशी पर्सनॅलिटी असणारे आपली नोकरी उद्योग व्यवसाय त्यांची नोकरी त्यांचा उद्योग होता व्यवसाय होता कापडाचा असा सांभाळून अतिशय समृद्ध जीवन एरवी देखील ते जगले पण त्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आल्यामुळं त्यांचा स्वतःचा तर संसार उजळून निघालाच निघाला पण त्याच्या बरोबरीने आपल्या सगळ्यांना केवढा दिशादर्शक असा दिलासा त्यामुळे मिळाला स्वामीजींनी भर दिला तो म्हणजे पारंपरिक परमार्थियांवर नाही स्वामीजींनी जशा कोऱ्या पाट्या असाव्यात तसं परमार्थ ज्याला माहिती नाही अशा व्यक्ती त्यांच्याकडे आल्या प्रसंगी तरुणच जास्त मंडळी आली त्यांनी समजून घेतलं आणि त्या पद्धतीने स्वामीजींनी परमार्थ रुजवला असं असल्यामुळं स्वामीजींच्या कार्यामध्ये वाढ ही हळूहळू झाली जसा मोगरा लावल्यानंतर सुरुवातीला अगदीच थोड्या कळ्या मला असं आठवतं की आमच्या घरी मोगऱ्याचा वेल होता वाईला तर सुरुवातीला मी पहिल्या वर्षी गेलो तर नुकतंच लावलेलं थोडं आलेलं यावर्षी 12-13 कळ्या आल्या असं मी ऐकलं आणि मग नंतर तो भरपूर वाढला फुले वेचिता बहरू कळी यासी आला त्यांनी सगळ्या जमलेल्या श्रोत्यांना त्यांची मन एकत्र केली मनाची एक गुंती गुंफी येला शेला अशा फुलं झालेली काढली आणि त्या फुलांचा एक शेला सुंदर तयार केला सगळ्यांची मन एकत्र केली आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठली अर्पिला आणि त्यांना भगवत प्रेम निर्माण केलं अशा प्रकारची करणी ही अघटित करणी आहे असं मला वाटतं हे काम तुलनेने माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा फार मोठं झालेलं होतं स्वामीजी असं सांगत असत की मी व्यापारी मनुष्य आहे म्हणायचे व्यापाराला सुरुवात केल्यानंतर रोज 100 रुपये गल्ला मिळण्यासाठी अवघड जात असे रोज 100 रुपये मिळवणं देखील अवघड आहे फायदा बर का 100 रुपये फायदा मिळवणं त्या काळात हे देखील सोपं नाही असं ते म्हणायचे पण एकदा 100 रुपये मिळायला लागला फायदा की मग त्याचे 250-500 रोज 1000 देखील कसे जातील हे सांगता येत नाही पण पहिले 100 मिळवणं अवघड आहे कसं पहिले श्रोते मिळवणं ही फार कठीण गोष्ट
आता जी नवीन व्यक्ती येईल त्याला विश्वास बसायला काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. अशा प्रकारे या ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन उत्सव झाल्यानंतर आपण हे क्षर आणि अक्षर पुरुषामध्ये परत डोकवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष याच सगळ्या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यापेक्षा थोडं वेगळे अर्थ केले. ज्ञानेश्वर महाराज अक्षर पुरुष म्हणजे घन सुषुप्त अज्ञान दशा, याला अक्षर पुरुष म्हणतात आणि त्यांचं निरूपण चाललेलं आहे. पार्था जागणे तरी बुडे, तरी स्वप्नींचे काही न मांडे. जागण या ओव्या झालेल्या आहेत बर का आपल्या. जागण जागृतीला तर आता शेवट झालेला आहे, जागृती बुडालेली आहे, पण स्वप्नही पडत नाहीयेत. तैसिये निद्रे सांगडे निहाळणे जे, त्या निद्रेकडे जसं पाहावं तसं अक्षर पुरुष या अर्थाकडे पाहावं. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे. ध्यान करत असताना विशेष करून जेव्हा ध्याता म्हणजे आपण ध्यानाला बसलेला विचारांकडे साक्षीत्वानी पाहतो, ध्यानामध्ये एकदा डोळे मिटल्यानंतर विश्व म्हणजे मनोमय विश्व, दुसरं विश्व कोणतंच नसतं. आपल्या स्मृतीमध्ये जे विश्व आहे तेच ध्यानातलं विश्व, त्याच्यापेक्षा वेगळं विश्व नाही. त्यामुळे ते विश्व सुरू होतं, आपलं मन सुरू होतं, मनोमय विश्व सुरू होतं. आणि ते मनोमय विश्व जेव्हा आटतं, ते मनोमय विश्व जेव्हा संपतं, त्याच्याकडे जेव्हा साक्षीत्वानी पाहून मनाकडं मनोव्यापारांकडं मनच नाहीस होतं, अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा विश्व आघवेची मावळे असं घडतं. डोळे मिटल्यानंतर दृश्य विश्व मावळतं पण मनोमय विश्व समोर असतं. पण ते मनोमय विश्व देखील मनरहिततेमध्ये मावळतं, जसं समोर उठणारी उठलेली जी वृत्ती आहे ती वृत्ती नाहीशी झाली. आज ऑफिसमध्ये झाल्या गेल्यावर मला हे काम प्राधान्याने करायचंय अशा प्रकारचा विचार किंवा वृत्ती निर्माण झाली आणि त्या वृत्तीला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे ती वृत्ती गळून पडली आणि पुढची वृत्ती अजून उठलेली नाही, अशी स्थिती चालू आहे. त्यामुळं समोरची वृत्ती मावळली, वृत्तीमुळेच विश्व असल्यामुळं मनोमय विश्व त्यावेळेपुरतं मावळून गेलं. आणि आत्मबोधू तरी नुजळे आणि पुढची वृत्ती उठली नाही, अशी ही जी शून्य स्थिती आहे ती शून्य स्थिती लाभली. आणि त्या शून्य स्थितीमध्ये ध्यात्याला आपण आत्मरूप, आपण सच्चिदानंद असा बोध मात्र झालेला नाहीये. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, ती अज्ञान दशे केवळे अक्षरु नाम. त्या अज्ञान दशेला म्हणजे शून्य स्थिती असावी, त्या शून्य स्थितीला अक्षर असं म्हणतात. त्या अक्षर स्थितीमध्ये समोर विश्व नसतं आणि पाहणाऱ्याला, शून्य पाहणाऱ्याला, मनरहितता पाहणाऱ्याला बोधही नसतो. सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे, एक एक कळा सोडत सोडत पौर्णिमेपासून प्रतिपदेपर्यंत चंद्रानी शेवटची प्रतिपदा ती कोर देखील सोडून दिली. आता चंद्रपण आहे की नाही आहे, पण चंद्र दिसतोय का नाही. सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. म्हणून संसाराचा बोध तर नाहीसा झाला पण आत्मबोध तर उजळलेला नाही. तै सर्वोपाधी विनाशे, हे जीवदशा जेथ पैसे सर्व उपाधीचा विनाश झाल्यानंतर ही जीवदशा ज्या ठिकाणी प्रवेश करते, सर्व उपाधी म्हणजे जीवदशेला मिळालेल्या उपाधी। आतापर्यंत परमार्थियांना क्षर आणि अक्षर पुरुषाबद्दल सांगता आलेलं आहे। आपण देखील जीव हा शब्द सरसकट वापरतो, पण कोणीही जीव हा पदार्थ पाहिलेला नाही, मनुष्यामधला जीव दिसत नाही, जिवंतपण समजतं पण जीव दिसत नाही, जिवंतपण समजण्याच्या खुणा समजतात पण जीव दिसत नाही, कोणीही पाहिलेला नाही। वृक्ष देखील किंवा वनस्पतींना देखील जीव असतो असा शोध लागला, पण कसा असतो हे कळलं नाही। एखादं जसं मशीन असावं, खालून पाणी शोषलं जातं आणि वर त्याचं बाष्पीभवन होतं पानांच्या अंगाने आणि वृक्ष जिवंत राहतो। कोणत्या प्रेरणेनी विश्व जिवंत राहतं हे समजलेलं नाही, कोणत्या प्रेरणेनी त्याच्या ठिकाणी फळं फुलं येतात हे कळलेलं नाही। मॅकॅनिझम कळला, असं असं घडतं म्हणून फूल येतं, फुलाच्या पाठोपाठ फळ येतं हे कळलेलं आहे, पण त्याच्यात जीव कोण घालतं हे कळलेलं नाही। आपल्याला गहू समजलेला आहे, गव्हापासून जे पदार्थ होतात ते पदार्थ आपण खाल्लेले आहेत, खातो आणि त्यावर आपण जगतो, जिवंत राहतो, पण गव्हाच्या आत असणारा जीव कोणीही पाहिलेला नाही, पण तो आहे याच्याबद्दल कोणालाही संशय नाही। जीवाला असलेल्या सर्व उपाधी म्हणजे इंद्रिय, ही जीवाला असलेली उपाधी आहे। माझी इंद्रिय असं म्हणतो, माझा देह असं म्हणतो, तसं बुद्धी ही जीवाला उपाधी म्हणून लाभलेली आहे, मन जीवाला उपाधी म्हणून लाभलेलं आहे, तसंच चित्त अंतःकरण जीवाच्या उपाधी आहेत। या सर्व उपाधींचा विनाश झाला, सर्व उपाधींचा विनाश झाला, पण आत्मबोध मात्र झाला नाही। त्यावेळेला जीवाची स्थिती नक्की कशी असेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तीच ती अक्षर स्थिती। पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळपाकात जैसे झाड बीजी परिपक्व फळामध्ये असलेल्या बीजामध्ये जसं सगळं झाड त्या झाडाचा एक नकाशा असतो, एका एका फळामध्ये असंख्य बिया आणि प्रत्येक बी मध्ये वृक्ष होण्याची ताकद जशी असावी, पण ते वृक्ष आहेत का तर वृक्ष नाहीत। वृक्ष होण्याची पूर्ण क्षमता त्यांच्या ठिकाणी आहे, पण ते वृक्ष नाही आहेत। ही जी स्थिती आहे ही स्थिती अक्षर स्थिती। तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा। उपाधी उपहित, उपाधी म्हणजे मायेने माया युक्त चैतन्य, उपहित म्हणजे उपाधीमध्ये जे सूक्ष्म रूपाने वास करतं असं। जसं देह ही जीवाची उपाधी आणि जीव हा त्या उपाधीचा उपहित, तिला धारण करणारा, त्या देहाला धारण करणारा, समजते ना मी काय म्हणतोय ते? तैसे उपाधी उपहित थोकोनी ठाके जेथ हे ज्या ठिकाणी गुप्तत्वानी वास करत तया ते अव्यक्त बोलती गा। घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती येर स्वप्न हन जागृती फळ भावो तयाचा। तशा प्रकारे जीवाची ही घन अज्ञान सुषुप्त अशी स्थिती, तो खर म्हणजे बीजभाव आणि येर स्वप्न हन जागृती हा फळभाव तयाचा स्वप्न जागृती हा या मायारूपी कार्याचा हा फळभाव असं बीजाच्या वृक्षाच्या परिभाषेत म्हणता येईल. जयासी का बीज भाव वेदांती केला ऐसा आवो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. वेदांत्यांनी कारणरूप सूक्ष्म असं मायारूप जे कार्य आहे म्हणजे बीजभाव उपहित वेदांती केला ऐसा आवो वेदांत्यांनी त्याला जो आकार त्याचा आकार जो कल्पिला तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. वेदांत्यांनी जे वेद जाणणाऱ्यांनी मायारूपी कार्य तर स्पष्ट दिसत आहे, जे आपल्याला दिसत आहे ते सगळं मायारूपी कार्य. या मायारूपी कार्याचा सूक्ष्म असा बीजभाव मात्र आपल्याला दिसत नाही, पण तो आहे असं मानावं लागतं. तो जर नसेल तर कार्यच होणार नाही, जर कारण नसेल तर कार्य होणार नाही. त्या मूळ कारण आहे त्याचा एक आकार वेदांतांनी कल्पिला आणि त्याला अक्षर असं नाव दिलं. तो तया पुरुषा ठावो अक्षराचा, जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रानन रिगाले असे. ज्या ज्या ठिकाणाहून ज्या अक्षर अशा ठिकाणाहून अन्यथा ज्ञान म्हणजे आत्मविषयक आवाज थोडा पाहिजे, आत्मविषयक ज्ञानाच्या विपरीत असं ज्ञान त्याला अन्यथा ज्ञान, काही वेदांताच्या संज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सरसकट वापरल्या. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, अन्यथा ज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान. जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी, या अन्यथा ज्ञानाची जिथून वाढ होते आणि वाढ होऊन जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे, मग तो जागृत अवस्थेत येतो, स्वप्नावस्थेमध्ये जातो जीव. त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी जसं क्रोध बुद्धी, दया बुद्धी, क्षमा बुद्धी, विवेक बुद्धी, मत्सर बुद्धी, अनेक बुद्धींची रानं जणू निर्माण झाली. जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुषू. जीवत्व ज्या मूळ ठिकाणाहून निर्माण होतं परमात्म्याची स्थिती, पण परमात्माच खरा पण जीवदशेला आला अशी स्थिती ती अक्षर स्थिती. त्याला प्रथम जो अबोध झाला ती अक्षर स्थिती. जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी आणि त्या ठिकाणाहून विश्व नावाचा पदार्थ निर्माण झाला. ते उभय भेदांची मिठी अज्ञान जन्य उपहित चैतन्य आणि उपाधी यांची त्या ठिकाणी भेट झाली. हे ज्या ठिकाणी घडलं त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात. तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला काही समजलेलं नाही, हे मलाही समजतंय. आता बघा, हे सांगणं म्हणजे खूप कसरत आहे. मूळ परमात्मा अविनाशी अव्यय अक्षर सच्चित आनंद स्वरूप शांत स्वरूप अजन्मा जन्मरहित असा। आणि अशी जर परमात्म्याची स्थिती पाहिली तर मुळात जगताची निर्मिती व्हायलाच नको, की जिथं मृत्यू आहे जिथं जन्म आहे अशा प्रकारची कोणती घटना घडायलाच नको होती। पण तरी देखील अशा प्रकारची गोष्ट घडली। का घडली तर मी तुमच्या बाबत विचारायचं कारण नाही, माझ्या बाबत ती घटना घडली। वस्तुतः मी परमात्म स्वरूप असताना ज्या वेळेला ज्या क्षणाला मी परमात्मा असताना परमात्म्यापेक्षा आपण अन्य कोणी आहोत वेगळे आहोत अशा प्रकारचा अबोध केव्हा प्रथम निर्माण झाला त्यावेळेला जीव दशा देखील नक्की निर्माण झालेली नव्हती, पण घन सुषुप्त अज्ञान स्थिती होती। आणि त्या अज्ञान स्थितीला इथं अक्षर असं म्हटलेलं आहे। मग तिला साधनं मिळाली, मग मी जीव म्हणून झाल्यानंतर मला माझ्या अबोधाच्या सापेक्ष इथं सृष्टी दिसायला लागली, मला तुम्ही दिसायला लागलात, कारण मग तुम्ही त्याच परंपरेतून अबोधानी जन्माला आलेले होता ज्या अबोधाच्या परंपरेतून मी, म्हणून तुम्ही आणि आम्ही एकमेकांना भेटलो। पण ही भेट होण्याच्या प्रारंभी परमात्म्यापासून वेगळे पडताना जेव्हा प्रथम ही घटना घडली तेव्हा जेव्हा धड जीवदशेला म्हणजे क्षर आणि अक्षरत्वाला देखील आलेले नव्हतो, देहही नव्हता मनही नव्हतं अशा वेळेला, पण परमात्मभाव मात्र लोपून गेलेला होता, जिथं घसरगुंडी सुरू झाली अबोधाकडं आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं सुरू झालं, त्या मूळ स्थितीला ज्ञानेश्वर महाराज अक्षर असं म्हणत आहेत। जीवत्व जेथूनी किरीटी विश्व उठतची उठी, आता समजतंय तुम्हाला, ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुषू। जीवत्व हा एक भेद आणि जगत हा परमात्म्याच्या ठिकाणी अजून एक भेद, पण त्यांचीच मैत्री झाली। येरू क्षर पुरुष का जनी जिही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही विया लागा। अशा रीतीने क्षर पुरुष म्हणजे देहधारी असा ज्या जागृती आणि स्वप्न स्थितीमध्ये राहतो तिया अवस्था जो दोन्ही विया लागा, त्या दोन्ही अवस्था ज्या मूळ घन सुषुप्त दशेमधून निर्माण झाल्या त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात। पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसैसी जे का ख्याती। ज्ञानेश्वर महाराज ही एवढं बोलून आता थांबतायत। ते म्हणतायत की अज्ञान घन सुषुप्ती अशी ज्याची ख्याती आहे प्रसिद्धी आहे या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची रे। या स्थितीला एकच उणीव असते ती म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप ही जाणीव नसते, आपण ब्रह्मस्वरूप हा बोध नसतो। साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येती। याच स्थितीच्या वेळेला जर तो जागा झाला असता परमात्म्यापासून वेगळा पडत असतानाच तो जर जागा झाला असता तर तो परत ब्रह्मभावाला प्राप्त झाला असता। परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभ्री अभ्रे आली जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञू स्वप्नी देखिला जिये। पण असं झालं की ज्या निद्रारूप गगनामध्ये प्रकृती पुरुष अशा प्रकारची अभ्र निर्माण झाली मेघ निर्माण झाले तिथं क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखील आजिये, म्हणून हा खरा म्हणजे ब्रह्मस्वरूप ब्रह्मस्थित, पण अशा घन सुषुप्त अज्ञान स्थितीत आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहोत अशा भ्रमामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. ते स्वप्नामध्ये राहायला सुरुवात केली. ते त्याचं ज्ञान नव्हतं. हे असो अधोशाखा या संसार रूपारुखा. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं निरूपण करत असताना ऊर्ध्वमूलम अधशाखम याचाही उल्लेख केला. ही अधोशाखा आहे या संसार वृक्षाला आलेली, जिथून तो जीवदशेला आला आणि कर्म करून पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडायला लागला. मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे. हा पुरुष का म्हणीजे? जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुडीजे तेने ही बोले. हा याला पुरुष का म्हणायचं? तर हा मुळात आपण पूर्ण आहोत अशा भावात असतो, पण निजलेला असतो. त्याला आपल्या बोधाची जाणीव नसते. तसंच हा दुसरं म्हणजे मायापुरी, म्हणजे या संसारामध्ये पहुडीजे क्रीडा करत असतो, मस्त आराम करत असतो. तेने ही बोले, त्यामुळं देखील याला पुरुष असं म्हणायचं. खरं म्हणजे परमात्मा. आणि विकारांची जे वारी, ते विपरीत ज्ञानाची परी नेणीजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा. विकारांची जी एरझार असते, ती एरझार देखील विपरीत ज्ञानामुळं होते. आपल्या ठिकाणी जे विकार होतात ना, तर ते विकार केवळ आपल्या मनुष्याच्या ठिकाणी मनुष्याचे विकार होतात. काम, क्रोध, भय, लज्जा इत्यादी जे काही विकार आहेत, ते सर्व विकार हे बाहेर नसून त्याच्या बुद्धीत आहेत. त्याच्या आत काहीतरी घडतं. जी काही केमिकल रिएक्शन होत असेल, रासायनिक प्रक्रिया होत असेल, ती त्याच्या मेंदूमध्ये घडते. आणि आपोआप, जसं चिंच पाहिली तर तोंडाला पाणी सुटेल, चिंचेच्या ठिकाणी काहीच, चिंच त्याला काहीच कारण नाही. याच्याच ठिकाणी घडणाऱ्या गोष्टी त्याला कारण आहेत. म्हणून विकारांची जी येरझार असते, ती येरझार एक म्हणजे द्रष्टा दृश्याशी, दृश्य पदार्थाशी एकरूप होतो. आणि दृश्याचा जो अध्यास आहे तो आपल्यावर ओढून घेतो, आणि त्यामुळं तो विकारी होतो. आणि हे इतकं स्वाभाविक होतं की यामुळं मनुष्य भयभीत होतो, भीती वाटते. रात्री पूर्वीची मोठी घरं असायची तर मला असं आठवतं की बाहेरच्या खोलीत झोपल्यानंतर आत तिकडं तिसऱ्या खोलीच्याही पलीकडं असलेल्या मोरीकडं जायला देखील भीती वाटायची. आपलंच घर सगळं लावलेलं असलं तरी देखील अंधारामुळं आपल्या ठिकाणीच एक विकार निर्माण होतो, आणि त्या विकारामुळं भीती आपल्याला बसते. अशा प्रकारे सर्व विकार हे बाहेर उपस्थित नसून ती तुमचीच करामत आहे, तुमच्याच अज्ञानाची करामत आहे. एरवी विकार या नावाचा कोणताच पदार्थ नाही. जसं चारा दिसला तर गाय अगदी धावून धावून जाते, आपण कुठं जातो? आपल्या मेंदूमध्ये तशा प्रकारची भावना यायचं कारणच नाही. तशा प्रकारची भावना जर नाही येवणी कोणाला, मी असा विनोद मी विनोद असं वाचला होता की एक मनुष्य एका मानसोपचार तज्ञाकडे जातो आणि त्याला म्हणतो की मला आपण मांजर आहोत असं वाटतं, त्यामुळं मधून अधून मी म्याव म्याव असा करतो देखील. मला अगदी अशी भावना होते की आपण मांजरच आहोत, म्हणून माझ्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात. तर घरातले लोक म्हणतात की जरा डॉक्टरांना जाऊन विचार वगैरे. तर डॉक्टर म्हणतात की तुम्हाला हे सगळं कधीपासून होत आहे? तर तो म्हणतो की अगदी पिलू असल्यापासून. अगदी पिलू असल्यापासून मला होत आहे. हे जे विपरीत ज्ञान आहे या विपरीत ज्ञानाच्या करामतीमुळे सगळं विश्व चाललेलं आहे. कोणताही विकार, कामापासून सुरू होणारा कोणताही विकार ही आपल्या अंतर्यामी निर्माण झालेली खळबळ आहे, बाहेर काहीही नाही. जरी भगवंतांनी लिहून ठेवलेलं असलं आपुर्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापाहा प्रविशंती यद्वत तद्वत कामाहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी. स्थित प्रज्ञ जो आहे तो जसं सर्व बाजूनी नदी आणि नद भर भरून समुद्रात येत असताना देखील समुद्र शांती राखतो, मर्यादा कदापि सोडत नाही, तसं सर्व दिशांनी जणू आपण विषयाच्या चव्हाट्यावर बसलेले आहोत. डोळे, कान, नाक, स्पर्श सर्व अंगाने विषय आत प्रवेश करत असताना जग जसं असायचं तसं आहे. तुम्हाला ते विषय स्वरूप दिसतं, तुम्हाला ते विषय स्वरूप भासतं. हे ज्या विपरीत ज्ञानामुळे होतं आणि विकारांची जे वारी, वेळ संपला, ते विपरीत ज्ञानाची परी नेणी जे जिये माझारी ते सुषुप्ती गाहन, त्या ज्या विपरीत ज्ञानानी होतं हे ही जी विकारांची येरझार आहे, ज्या विपरीत ज्ञानामुळे ती येरझार चालते, तर ती देखील तो घन सुषुप्त अज्ञान दशेत आहे. म्हणून त्याला जर ज्ञान झालं तर विकाराची वारी नाही. जग तेच आहे पण तो अलिप्त असेल, शांत असेल. विहाय कामान या सर्वान पुमाश्चरती निस्पृहा निर्मम काय निरहंकारहा स शांती माधी गच्छती, त्याला शांती सोडूनच जात नाही. म्हणून यया आपैसे क्षरणे या नसे आणि केही हा न नाशे ज्ञाना उणे, या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांताचा. ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूची लक्षण अक्षर पुरुषो तो जाण चैतन्य ते. मला माहितीये की या तीन ओव्या नुसत्या वाचल्यामुळे तुम्हाला समजल्या नाहीयेत, पुढच्या वेळेला पाहू. पण तीनच राहिल्यात त्याच्याकरता 10 मिनिटं पुढे नको जायला. पुढचा श्लोक घेईन मी, पण या तीन ओव्या पाहून मग आपण पुढे जाऊ पुढच्या वेळेला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.